जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन ಯಶೋದಾನಂದನ ವ್ರಜನ ನಂದನ ಯಶೋದಾನಂದನ ವ್ರಜನ ನಂದನ ಯಮುನಾ ತೀರಾವನಚಾರಿ ಜಯ ರಾಧಾ ಮಾಧವ ಕುಂಜ ಬಿಹಾರಿ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೆ 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 ರಾಮ ಹರೆ ರಾಮ 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 ಹರೆ ಹರೆ ಕೃಷ್ಣ ಹರೆ 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 ರಾಮ ಹರೆ ರಾಮ 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 ಹರೆ ಹರೆ
ಆಚಾರ್ಯ ಅಷ್ಟೋತ್ತರ ಸದಸ್ಯ ಶ್ರೀಮತಿ ದಿವಾಯಿ ಗ್ರೇಸ ಬಯಚರಣಾರ್ವಿಂದ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ಸ್ವಾಮಿ ಶಿಲ ಪ್ರಭುಪಾದ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಬ್ರಹ್ಮಸತ್ವ ಗೌರಿಯ ಗುರು ಶಿಷ್ಯ ಪರಂಪರಾಜಿ ನಾಮಾಚಾರ್ಯ ಶ್ರೀ ಸಜಾ ಠಾಕೂರ್ ಕಿ ಹಂಸರಾಜ್ ಶ್ರೀಮತ್ ಭಾಗವತಂ ಕಿ ತಾಯಿ ಗೌರ ಪ್ರೇಮಾನಂದಿ ಆಲ್ ಗ್ಲೋರಿ ಆಲ್ ಗ್ಲೋರಿ ಟು ಶ್ರೀ ಗುರು ಅಂಡ್ ಶ್ರೀ ಗೌರಾಂಗ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ ಶ್ರೀಮದ್ ಭಾಗವತ್ ಕಂದ ಪೈಲ ಅಧ್ಯಾಯ ಕಂದ ತಿಸ್ರ ಅಧ್ಯಾಯ ದಾವ ಸೃಷ್ಟಿಚೆ ವಿಭಾಗ ಶ್ಲೋಕ ಕ್ರಮಾಂಕ ಚಾರ್ ಮೈತ್ರೇಯ ಉವಾಚ ತಕ್ರೇ ದಿವ್ಯಂ ವರ್ಷ ಶತಂ ತಪಃ ಆತ್ಮನ್ಯಾತ್ಮಾನುವಾವೇಶ್ಯ ಯಥಾ ಭಗವಾನಜಃ ಹೃಂಜೋ ಪೀತತಾ ಚಕ್ರೇ ದಿವ್ಯಂ ವರ್ಷ ಶತಂ ತಪಃ ಆತ್ಮನ್ಯಾತ್ಮಾನುವಾವೇಶ್ಯ ಯಥಾ ಭಗವಾನಜಃ ವಿರಿಂಚೋ ಪೀತತಾ ಚಕ್ರೇ ದಿವ್ಯಂ ವರ್ಷ ಶತಂ ತಪಃ ಆತ್ಮನ್ಯಾತ್ಮಾನುವಾವೇಶ್ಯ ಯಥಾ ಭಗವಾನಜಃ ಮೈತ್ರೇಯ ಉವಾಚ ಶ್ರೇಷ್ಠ ವಿದ್ವಾನ್ ಮಹರ್ಷಿ ಮೈತ್ರೇಯ ಮನಾದೆ ಗಿರಿಂಜ ಬ್ರಹ್ಮದೇವ್ ಅಪಿ ಸುತ ತಥಾ ಕ್ಯಾ ಪ್ರಮಾಣೆ ಚಕ್ರೇ ಕೇಲಿ ದಿವ್ಯಂ ದೈವಿ ವರ್ಷಶತಂ ಶಂಬರ್ ವರ್ಷೆ ತಪ ತಪಶ್ಚರ್ಯ ಆತ್ಮನಿ ಭಗವಂತನ ಆತ್ಮಾನಂ ಸಂಸಿ ಸ್ವತಃತೆ ಆವೇಶ ನಿಯುಕ್ತ ಕೇಳೆ ಯಥ ಸಂಗಿತ್ಲ ಪ್ರಮಾಣೆ ಭಗವಾನ್ ಭಗವಾನ್ ಅಜ ಅಜನ್ಮ ಭಾಷಾಂತರ ಅಣಿ ತಾತ್ಪರ್ಯ ಶ್ರೀ ಪ್ರಭುಪಾದ ದ್ವಾರ श्रेष्ठ विद्वान महर्षी मैत्रेय म्हणाले, हे विदुर, अशा प्रकारे भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी 100 देवी वर्षापर्यंत तपस्या केली आणि स्वतःला भगवंताच्या भक्तिमय सेवेमध्ये नियुक्त केले. तात्पर्य, ब्रह्मदेवांनी स्वतःला भगवंतासाठी कार्यरत केले म्हणजे ते भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न झाले. वास्तविकपणे हीच अत्युच्च तपश्चर्या आहे, जी मनुष्य कितीही वर्षापर्यंत करू शकतो. अशा सेवेपासून निवृत्तीचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ती नित्य आणि सदैव प्रोत्साहित करणारी आहे. ओम अज्ञान शिविरांधस्य ज्ञानांजना शलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टम् स्थापितं येन भूतले स्वयं रूपा सदा मह्यं कदापि स्वपरान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलम् श्रीगुरोद्वैष्णवांश्च श्रीरूपान् साग्रजातान् सगणरघुनाथान्वितं संसजीवम् साद्वैतं सावधूतं हरिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणासहिता श्रीशाकान्वितांश्च. नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने. नमस्ते सरस्वतीरे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानन्द श्री अद्वैत गदाधार श्रीवासुदि गौर भक्तवृन्द. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मैत्रेय उवाच, विरिञ्चोऽपि तथा चक्रे दिव्यं वर्षशतं तपः आत्मन्यात्मावेश्य स्थिताः भगवान् जः. श्रेष्ठ विद्वान महर्षी मैत्रेय म्हणाले, हे विदुर, अशा प्रकारे भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी 100 देवी वर्षापर्यंत तपस्या केली आणि स्वतःला भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये नियुक्त केले. भगवंताची भक्ती ही आत्म्याशी संबंधित असल्यानं सनातन आहे. या जगामध्ये आपण पाहतो, प्रत्येक जण शिक्षण घेतो, नोकरी करतो आणि रिटायर होण्याचा प्लॅन करतो, परंतु भक्तीमध्ये उलट आहे. जशी जशी भक्तीमध्ये उन्नती होत जाईल, तसं तसं तो जास्तीत जास्त सेवेमध्ये लागतो, रिटायर होण्याचा प्रयत्न करत नाही. तर हे असं का? कारण जीवेरे स्वरूप होय नित्य कृष्णदास. जीवाचं स्वरूप काय? नित्य कृष्णदास. आणि आपण पाहतो भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की हा एक असण्याचा स्वभाव आहे की नाही कस्ति क्षणमपी यातू तिष्ठंत कर्म करत. एक क्षणभर सुद्धा आत्मा कार्य केल्याशिवाय राहू शकत नाही, कारण सनातन आहे. आता हे बद्ध शरीरामध्ये ही सनातन अवस्था समजणं आपल्याला कठीण आहे, कारण जे काही आपण या जगामध्ये करतो हे सर्व मर्यादित आहे. त्यामुळे सनातन किंवा नित्य जी गोष्ट आहे त्याची आपल्याला कल्पना करता येत नाही. त्यासाठी ज्यावेळेला आपण केवळ भगवंताच्या सेवेमध्ये लागतो त्याच वेळेला या सनातन स्वरूप जे आहे ते आपल्या समोर प्रकट होत. अगदी योगींना सुद्धा त्यांनाही माहिती आहे काल अनंत आहे, तरी पण सनातन जे भगवंताचे नातं आहे ते त्याची समज त्यांना नाही आहे. त्यामुळे सुद्धा योगी जे अनंत अंतस्थ कोटी शतक स्थळ संग्रह गम्य वायो रथापी मनस्व मुनिपंगवाना सौम्यस्ती यत्रपदस्य अविचिन्त्य तत्व गोविंद महापुरुषं समहं भजामि. जरी मनाच्या वेगानं प्रचंड तपश्चर्या जरी केली तरी पण केवळ भगवंताच्या नाकापर्यंतच ते दर्शन घेऊ शकतात. जितकी तपस्या करून सुद्धा त्यांना काय फळ मिळतं? भगवंताची भक्ती नाही, फक्त भगवंताच्या नकाचं दर्शन. अर्थात भगवंताचं नख आणि भगवंताचं चरण आणि भगवंताचं मुख ह्याच्यामध्ये काय फरक नाही. परंतु भक्तीमध्ये वाढ न झाल्यानं त्याच्यामध्ये पुन्हा वृद्धी करण्याची काहीतरी शिल्लक राहते. परंतु भक्तीमध्ये वृद्धी किंवा त्याच्यामध्ये वाढ करण्याची काय नाहीये, कारण हे सनातन स्वरूप आहे. सेवेमध्ये वाढ होत राहील, परंतु स्वभाव जो आहे तो स्थितच झाल्यामुळे त्याच्यानंतर काय करायचं? हा काही काही लोक प्रश्न विचारतो की हा असं कोळामाळा जप करतो, 20 तास जप करतो, पुढे काय? प्रभुपाद समजात विचांत हरे कृष्ण बिकॉज विचांत हरे कृष्ण. आम्ही ज्या वेळा निगडीमध्ये या हायस्कूलमध्ये भगवत गीता सप्ताह केला, त्याचे जे आयोजक जोशी ते इतके प्रोत्साहित झाले की संपूर्ण भगवतीचं आयोजन त्यांनी केलं होतं, हजारो लोकांना अन्न. परंतु त्यांची भक्तीमध्ये वृद्धी झाली नाही. तेव्हा एक जायच्या अगोदर अमेरिकेला भेटले होते कुंजबिहारीमध्ये जोशी, तर ते म्हणाले की प्रभूजी इतके वर्षी आम्ही जप करतो, पुढे काय? इतके वर्ष आम्ही जप करतो, पुढे काय? म्हणजे पुढे काय नाही, तेवढंच. त्या पलीकडे काय नाही, फक्त पुढे जप काय करतो ते करायचं. जप कशासाठी करतो ते करायचं, आणि त्याच्यामध्ये जशी वृद्धी होईल तेवढा आपलं अंतकरण शुद्ध होईल आणि ते आपलं नित्य स्वरूप आहे. जप केल्यानंतर काय करायचं? आता जप म्हणजे काय? केवळ हे 16 शब्द नाही आहेत. जप म्हणजे काय आहे? हे भगवंता मला तुझ्या नित्य सेवेमध्ये ला. तर भगवंताची नित्य सेवा हे जे स्वरूप आहे. आता म्हणतो की नाही, अजून मी ही पुस्तक वाचतो ती पुस्तक वाचतो, सत्य ओळखण्याचा प्रयत्न करतो. तर किती जरी आपण प्रयत्न केला सत्य ओळखणं, सत्य सापडणं नाही आपल्याला. सत्य एकच आहे, सत्यम परम धीमही भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची सेवा. काही काही वेळेला आपल्याला माहिती आहे की कितीतरी लोक सांगतात की भाऊ मला भगवंताचं दर्शन झालं. तर ठीक आहे, दर्शन झालं, पुढे काय? दर्शन झालं, दर्शन झालं, पुढे काय? नुसतं दर्शन झालं. तर दर्शन झाल्यानंतर केलं काय आपण? सेवा. सेवा ही नित्य आहे. दर्शनाकरता आपण बसतो का? सेवा ही नित्य आहे, कारण हा जीवाचा स्वभाव आहे, नित्य रे कृष्णदास. आणि जसं आपण सेवेमध्ये संलग्न होतो, जसं आपण सेवेमध्ये उन्नती करतो, तशी आपली भक्ती जी आहे ती जास्तीत जास्त वाढत जाते. तर ही जी वाढणी आहे हे भौतिक दृष्टीने आपल्याला समजत नाही. कधी कधी आपण प्रभुपादांच्या प्रवचनामध्ये, गुरु महाराजांच्या प्रवचनामध्ये ऐकतो की जर हे केलं असतं तुझी आध्यात्मिक उन्नती होईल. आपल्याला कधी आध्यात्मिक उन्नती म्हणजे आता होणार तरी काय? जास्तीत जास्त 16 माळा जप करतो, 4 नियमांचं पालन करतो, 10 अपराधापेक्षा अपराध होऊ देत नाही आणि दिवसभर सेवा करतो, आता ह्याच्यामध्ये वृद्धी होण्याचं काय राहिलं? वृद्धी जी आहे ही आपल्या भावनेमध्ये. अजूनही आपण प्रयत्न करतो आहोत असं म्हणू शकत नाही की आपण शुद्ध भक्त आहोत, सात्विक गुणामध्ये आहोत. तर त्या भावनेमध्ये वाढत होत जाते. जसं आपणही जप करतो, रघुपादी जप करतात, रूपगोस्वामी जप करतात, हरिदास ठाकूर जप करतात, आता हे सगळे जप सारखेच आहेत का? नाही, त्याच्यामध्ये फार फरक आहे. तर त्या भावनेमध्ये फरक होत जातो. इतकं की शुद्ध भक्त जो आहे हा कृष्णापेक्षा एकही क्षण दूर राहू शकत नाही, एकही क्षण नाही. एवढंच गोपींचा काय भाव आहे ज्यावेळेला भगवान श्री कृष्ण वृंदावन सोडून गेले तर त्यावेळेला गोपी सांगतायत की हे कृष्ण आम्ही तुम्हाला विसरायचा प्रयत्न करतो पण जेवढं विसरायचा प्रयत्न करतो तेवढी जास्त आठवण येते. तर हे जे आहे भक्तांचं लक्षण, तसं आपण इतर कुठलीही गोष्ट या जगामध्ये तेवढ्या हिरिरीनं किंवा थोडं तेवढ्या दृढनिश्चयानं करू शकत नाही. किती जरी नोकरीचा आनंद असला, काही काही लोकांना खूप नोकरीमध्ये आनंद असतो, त्यांना रिटायर होताना दुःख वाटतं की अरे आता मी काय करणार घरी बसून, पुन्हा कन्सल्टंट म्हणून जातात. तर कारण का की काय करावं त्यांना कळतच नाही, त्याच्यानंतर काय करावं त्यांना वाटतं की हा मृत्यूपर्यंत मी सेवा करत राहावं. काही काही लोक जे आहेत, खास करून आपले नट जे आहेत किंवा स्पोर्ट स्टार जे आहेत, त्यांची बोलणी का असं की मृत्यू येईपर्यंत मी हे करत राहीन. तर हे सनातन नाही आहे, शरीराबरोबर संपून जातं. परंतु तो जे शरीरामध्ये आत्मा असताना जी भगवंतानी आपल्याला संधी दिलेली आहे, अहितुकी अप्रतिहता एरात्मा संप्रसिद्धते. भक्ती कशी आहे? अहितुकी, कुठल्याही प्रकारचा हेतू मनामध्ये नसताना, एकच हेतू भगवंताची संतुष्टी, अप्रतिहता अखंडित अखंडित भक्ती. त्यावेळेला मी पहिला 1984 साली भक्त म्हणून जुहू मंदिरमध्ये जॉईन झालो. तर आपली ही बद्धावस्थेमध्ये अगोदर 6 नोकऱ्या केलेल्या, त्यामुळे आपल्याला वाटते की 5 दिवसानंतर 6 आणि 7 दिवस सुट्टी मिळते आपल्याला. म्हणून मी जाऊन आमच्या टेम्पल कमांडरला विचारलं की महिनाभर झाला सेवा वाढतच राहिले, म्हणजे की सुट्टी कधी आहे, सुट्टी कधी आहे? त्यांनी मला सांगितलं की भगवत भक्तीमध्ये सुट्टी नसते. म्हटलं अरे वा, उलट सुट्टीच्या वेळेला आपल्याला जास्त सेवा करते. गुरुवारी सगळ्यांना सुट्टी असते, बरोबर आहे? ब्रह्मचारी लोक जास्त सेवा करतात. ज्यांना बाहेरच्या लोकांना जेव्हा सुट्टी असते त्यावेळेला आपल्याला जास्त काम असतं, कारण हा स्वभाव आहे. कारण आपल्याला बद्धावस्थेमध्ये थोडी कधी कधी ख्रिश्चन लोकांना समजूत आहे की भगवंताने 7 दिवस 7 सृष्टी केली, 6 दिवस सृष्टी केली, 7 दिवशी सुट्टी घेतली. तर आम्ही पण सुट्टी घ्यायची, पण ती 7 दिवशी सुट्टी कशासाठी दिलेली आहे? केवळ 6 दिवसात जे केलंय सगळं विसरून जाऊन केवळ 7 दिवस जो आहे केवळ भगवंताच्या चिंतनामध्ये, केवळ भगवंताच्या चिंतनामध्ये. कारण 6 दिवस जे आहेत ते नोकरी करताना आपल्याला कुठं सवय मिळाली, वेळ मिळाला नाही, नोकरी करताना आणखी कुठे लक्ष दुसरीकडे लक्ष जातं. पण 6 रविवारचा जे दिवस जो आहे हे पूर्णपणे 24 तास जे आहेत ते पूर्णपणे नित्य सेवेमध्ये, की ज्यामुळे आपल्याला ह्या नित्यसेवेचा अनुभव येईल. एकादशी दिवशी आपण एकादशी दिवशी शास्त्रानुसार आपण काही खात नाही, भगवत भक्तीशिवाय दुसरं काही बोलत नाही, रात्री झोपत पण नाही. आता हे कशासाठी? इतर वेळेला लोक जास्त झोपण्याचा प्रयत्न करतात, आपण तो कमी करण्याचा प्रयत्न करतो. आणि इतर लोक जास्त खाण्याचा प्रयत्न करतात, पहिल्यांदा आपण सुद्धा जास्त प्रसाद खाण्याचा प्रयत्न करतो. नंतर जशी 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 वृद्धी होईल तसा प्रसाद पण आपला समजतो की आपल्याला हे इंद्रिय तृप्ती आहे. जरी प्रसाद असला तरी इंद्रिय तृप्ती आहे, तसं आपण कमी होत जातो. पण वाढत काय जातो? भक्ती वाढत जाते, आपला जो भाव आहे भगवंत सेवा करण्याचा तो वाढत जातो. एवढा जसं आपण पाहतो आपल्या आचार्य गणामध्ये इतके आचार्य आहेत, रूप गोस्वामी, हरिदास ठाकूर, त्यांना 2 तास 24 तासापैकी 22 तास जे आहेत हे त्यांचे शुद्ध कृष्ण भक्तीमध्ये, जप करण्यामध्ये, भगवंताचं शास्त्र वाचण्यामध्ये किंवा शास्त्र लिहिण्यामध्ये, आणि 2 तासात उरलेली सर्व कामं. त्यावेळेला सुद्धा जो विचार करा, जो 22 तास जे कृष्ण भावनामध्ये आहेत त्यांना 2 तास कृष्ण भावनामध्ये राहणं कठीण जाणार नाही. आपण जर आपल्याला हा अनुभव येतो, 16 माळा आपण व्यवस्थित जप केला आहे, 16 माळा अगदी लक्ष देऊन, तर पहा तो जप जो आहे दिवसभर आपल्या मनामध्ये राहतो, दिवसभर आपल्या मनामध्ये राहतो. तर हरिदास ठाकूर विचार करा, 22 तास शुद्ध जप, आपला आपला तर नुसता छाया जप आहे, म्हणजे भाव ज्यामध्ये नसता आपण जप करताना करतो, पण त्याचे छाया जी आहे त्याचा प्रभाव जो दिवसभर राहतो. तर हे 2 तास सुद्धा जे असतात उरलेले ते तर त्यांचे कृष्ण भावनेमध्ये असतात, तरी भौतिकदृष्ट्या आपल्याला दिसलं की दुसरं काहीतरी करत असतील. त्याप्रमाणे रूप गोस्वामी शास्त्राचं अध्ययन, शास्त्राचं वाचन, भक्तिविनोद ठाकूर आपण पाहतो 24 तासापैकी 22 तास त्यांचे जे आहेत ते नोकरी, लिखाण, भगवंताचं नावाचं जप, प्रचार, ह्याच्यामुळे. त्यामुळे प्रभुपदांचं आपण पाहतो की रात्री सर्व भक्त झोपले असून प्रभुपाद रात्री 2 वाजता उठून भाषण करायचे. तर जसं वय वाढतं तसं भक्तीमध्ये वाढ होत जाते आणि शारीरिक क्रिया ज्या आहेत त्या आपोआप कमी होत जातात, आपोआप कमी होत जातात. तर वास्तविक भौतिकदृष्ट्या ही म्हातारपणे झोप कमी होते, भूक कमी होते, इंद्रिय जी आहेत ते सगळे चिचल होतात आणि शरीर सुद्धा आपल्याला ताप देत नाही. इच्छा मनामध्ये राहतात, भरपूर काय काय करावं सगळं वाटतं, परंतु आपण शरीर आपल्याला साथ देताना आपण करू शकत नाही. परंतु जर तरुणपणामध्ये आत्म्याला स्वतःला जर आपण शिक्षण दिलं असेल ब्रह्मचारी अवस्थेमध्ये की नित्य कसं सेवेमध्ये राहावं, तर असं हे शरीर विकलांग आपल्याला साथ जरी देत नसलं तरी पण आपण भगवंताच्या सेवेमध्ये राहू शकतो. उदाहरण प्रभुपादांचं पहा, प्रभुपादांची शारीरिक स्थिती आपण पाहतो त्यांना 3 हृदयविकाराचे झटके आले, त्यानंतर सिद्ध झाल्यानंतर सनस्ट्रोक आणि कितीतरी असे अनेक प्रभुपादांना शारीरिक व्याधी झाल्या. परंतु एवढं सर्व असताना त्यांच्या भक्तीमध्ये किंवा सेवेमध्ये कुठे खंड पडला नाही, उलट जास्त तीव्रतेनं जितक्या तीव्रता की त्यांचे तरुण भक्त सुद्धा आश्चर्यचकित होत असत की इतके 70 वर्षाची ही व्यक्ती, आम्ही 22 वर्षाची तरुण आहोत, आपल्यापेक्षा जास्त हिरिरीनं किंवा जास्त उत्साहानं कशी काय एवढं सरळ करते. कारण तोपर्यंत त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे आपल्याला, स्वतःला ट्रेनिंग दिलेलं आहे नित्य सेवा. म्हणून ब्रह्मचारी ट्रेनिंग जी आहे, तपस्या जी आहे, आजकाल तपस्या नाहीच आहे, काहीच नाही. हा, आपण आजकालची विद्यार्थी बघा कसं बसायचं हे सुद्धा त्यांना माहिती नाही. बसायचं तर बसत नाही, ते खांद्यावरती बसतात, आपण पाहतो कसे बसतात ते. सरळ बसता पण येत नाही, ही पण तपस्या झालेली आहे सरळ बसणं, काय खावं काय करावं त्याचं पण नियम नाही आहे. त्यामुळे शरीराला कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग किंवा कुठल्याही प्रकारचं शिक्षण नाही. त्यामुळे जो आत्माचा स्वभाव त्या स्थितीवर जगणं शिकणं जे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये, त्याची शिक्षणच नसल्या कारणानं हे पूर्ण जीवन जे आहे असंच वाया जातं आणि शेवटी त्यांना कळत नाही काय करावं, काय करावं कळत नाही. मग निरनिराळ्या प्रकारची साधनं, क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, सगळ्या प्रकारचे सिनेमा आहे ते वेळ काढण्याची. एकदा आम्ही बेळगावला गोपते कॉलेजच्या आश्रममध्ये हॉस्टेलमध्ये सर्व रात्र वाचला पाहिजे पण हॉस्टेलमध्ये आम्ही प्रचारासाठी गेलो. तर माझा त्या हॉस्टेलमधला जो एक मित्र होता, मित्र म्हणजे त्या हॉस्टेलमधला एक ओळखीचा, तर तो आम्हाला सगळ्या प्रत्येकाच्या रूममध्ये घेऊन जायचा. तर गेल्यानंतर मी बाहेरच्या रूममधून आत येत होतो, तो गेला, अरे क्या कर रहा है यार, कुछ नाही यार, आय एम जस्ट किलिंग द टाइम. इंग्रजी म्हणत आय एम जस्ट किलिंग टाइम, मी काय वेळ वेळ होण्यासाठी काहीतरी करतोय. आणि त्याला सांगितलं ऍक्च्युली यू आर नॉट किलिंग टाइम, टाइम इज किलिंग यू. गोपते कॉलेजच्या कथा हॉस्टेलमध्ये, टाइम इज किलिंग यू. परंतु एकच व्यक्ती अशी आहे की ज्याला काळ काही करू शकत नाही, ते म्हणजे भगवंताचे भक्त. भगवंताचे भक्त उलट काळाच्या प्रभावामध्ये त्याची भक्ती जी आहे ही वाढत जाते कमी होत नाही. आणि अशी जी भक्ती अप्रतिहता कुठल्याही प्रकारचा खंड नाही त्याच्यामध्ये. आता सेवेचे प्रकार वेगवेगळे आहेत. आता आपण कारण आपण बद्धावस्थेमध्ये आहोत, आपण असं नाही आहे की रूप गोस्वामीसारखं 24 तास आपण ग्रंथांचं अध्ययन आणि लिखाण करू शकू किंवा हरिदास ठाकूरसारखं 24 तास आपण जप करू. म्हणून आपल्याला बद्धावस्थेमध्ये सुद्धा प्रभुपादांसारखे आचार्य जे आहेत आपल्याला नित्य सेवा देतात. सकाळी मंगळारती जप करा, भागवत कथा वाचा, म्हणजे दिवसभर सेवा करा, पुन्हा संध्याकाळी एकत्र या, शास्त्र अध्ययन करा, व्यवस्थित झोप घ्या. म्हणजे शरीराला जशी सवय होत जाते तसं जसं त्याच्यामध्ये रुची वाढत जाते आणि मग काळांतरानं ज्यावेळेस आपलं शरीर वृद्ध होईल, जसं जसं आपण सेवा केलेली आहे त्याच्याप्रमाणे आपण भगवंताची पुन्हा आपण जरी वृद्धावस्थेमध्ये आपण सेवा करू शकतो. आपण ने साधना संभारांच्याकडनं कुंती माताजी बद्दल ऐकलं असेल, निवडून नॉन बनली. तर वयाच्या 52व्या वर्षी त्याला कॅन्सर झाला, वृंदावनात बरीच वर्ष प्रभुपादांच्या काळापासून बरीच वर्ष राहिली, परंतु काही थोड्या मायेच्या प्रभावानं भगवंताच्या भक्तापासून दूर गेली. परंतु ज्या वेळेला तिला कळालं की कॅन्सर झालेलं आहे, ताबडतोब तिने धाव कुठे घेतली, वृंदावनमध्ये. तरी भक्त थोडासा जरी कुठल्याही मायेच्या प्रभावानं जरी दूर गेला तर भगवंत त्याला आपल्या सेवेमध्ये पुन्हा आणतात. कारण नित्य सेवेची कधीतरी त्यांनी इच्छा केलेली आहे, प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे. तरीही कोणती माताजी ज्या वेळेला वृंदावनमध्ये आली तर पाठीचा कणा पूर्णपणे झिजून गंजून गेलेला आहे, सरळ बसता पण येत नाही. ती गोळा ठेवल्यासारखा होता, म्हणजे उचलल्यावरती त्याला काहीच नाही, गोळा ठेवल्यासारखा. गोळा उचलून ठेवल्यासारखा, स्वतः सेवा बसताना गोळा उचलून ठेवल्यासारखा खुर्चीवरती, कुठं हाड नाही काही नाही, गोळा उचलून ठेवल्यासारखा सापाच्या शरीरासारखा. तर ती स्त्री माताजी 24 तास, आता इतका कॅन्सर झालेला व्यक्ती जो आहे भयानक वेदना होत असतात शरीराला, परंतु 24 तास काही ना काही चालायचं, काही ना काही. तर कधी जरी कॉम्प्युटरवरती प्रभुपादांचं पुस्तक वाचणार, कधी महाराज चाळलं होते दररोज संध्याकाळचं एक तास किंवा 2 तास महाराज कथा सांगायची, ती कथा ऐकणार बेडवरतीच बसून. मी दररोज सकाळी राधा माधवची सेवा करायला तर व्हीलचेअरमधून यायचं राधा माधवची सेवा, कारण ज्या वेळेला पूर्वी निवृत्तीमध्ये राहायच्या त्या माझा राधा माधवची सेवा करायची. तर आता की ही माझी ही नित्य सेवा आहे. तर असं शरीर जरी झालं तरी नित्य सेवा जी आहे भगवंताची सेवा त्याच्यामध्ये खंड पडला नाही. या उलट अमेरिकेमध्ये अनेक वृद्धाश्रम आहेत, अजून भारतामध्ये ती आले नाहीत. आता वृद्धाश्रमामध्ये करतात काय की जे आई वडील म्हातारे झालेले आहेत, एक पुरुष किंवा स्त्री, तसं घरामध्ये कोण काळजी घेऊ शकत नाही, कारण सगळे नोकरीला जातात, त्यामुळे त्यांची काळजी करणार कोण नाही. अशा लोकांना काय करतात, वृद्धाश्रमात ठेवतात आणि मग आठवड्यात एकदा मुलगा भेटायला येतो, फोन करतो कसं काय चाललेलं आहे, पैसे बन असतील करते पण. पण त्यांचे कार्यक्रम काय, टीव्ही पाहत राहणे दिवसभर, पत्ते खेळणे, न्यूज पेपर वाचत राहणे, आणि एवढं सगळं करून कंटाळा आला की दारू घेणे किंवा सिगरेट ओढणे. म्हाताऱ्या वयामध्ये की केवळ भगवंताचं ध्यान केलं पाहिजे, परंतु हे ट्रेनिंग नाही नित्य सेवेचं, तर वेळ किलिंग द टाइम त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये. वेळ वेळ वेळचा अपव्यय आहे, वेळचा अपव्यय करत आहे. तर ही जी ट्रेनिंग ब्रह्मचारी असतो माझे आपल्याला मिळतं, तर तो ब्रह्मचारी पुढे जाऊन आपण पाहतो काय करतो, हे नाही काही ना काही नाही, काही भक्त जो आहे काही ना काहीतरी भगवंताची सेवा काय कुठल्या स्थितीमध्ये, कारण भगवंताची सेवा ही नित्य आहे. आता आपण पाहतो की जसं आपण या वरच्या स्तरावर जातो, स्वर्गलोक, मनलोक, तपलोक, सिंधीलोक, इथल्या लोकांची जी शरीर आहेत ती आपल्यासारखी नाही आहेत, दिव्य शरीर आहेत. आता देवलोकामध्ये शरीर जे आहेत ती आपल्यासारखी नाही आहे, गोलोक वृंदावनमध्ये किंवा वैकुंठामध्ये ज्या लोकांचं शरीर आहे तिथं दिव्य स्वरूपामध्ये आध्यात्मिक स्वरूपामध्ये आहेत. तर भगवंताचे हे जे सेवक आहेत त्यांची सेवा आपण पहा. उदाहरणार्थ आपण दररोज पाहतो सूर्यदेव, सूर्यदेव कधी झोपतात का, प्रसादाला कधी वेळ घेतात का, 24 तास आणि सृष्टीच्या उत्पत्तीपासून सृष्टीच्या अंतापर्यंत त्यांची सेवा चालू आहे. वरुणदेव, नंतर अग्नी, पृथ्वी, सर्व हे देवदेवता जे आहेत ते या भगवंताचे सेवक आहेत. त्यांची सेवा कशी आहे, अखंडित, हाच तो स्वभाव आहे. भागवत मध्ये सांगितलं आहे की आता हे असं का करतायत, त्यांना सूर्याला काय पगार मिळतो का, पगार नाही मिळत. कधीच आपण पाहतो का कधी युनियन करून संपावर गेले सगळे, असं होतं का, कधी नाही. आणि भगवंताची सेवा जी आहे ही नित्य स्वभाव आहे. आपण पाहतो की सृष्टीमध्ये आपण पाहिलं, जसं आपण काल सांगत होतो की शहरामध्ये राहून हे भगवंताची नित्य सेवा किंवा सनातनत्व हे आपल्याला कळणार नाही, कारण इतके आपण ह्या यंत्रावरती अवलंबून झालेलो आहोत. आज तर इतकं लोकांना जे विद्यार्थी आहेत त्यांना 2 × 2 = 4 हे सुद्धा गणित करतात, त्याला सुद्धा कॅल्क्युलेटर लागतो. पण पूर्वीचे जे लोक होते त्यांना पावती, दिडकी सगळं काही यायचं, दोन चार सदा कॅल्क्युलेटर लागतो. इतके आपण यंत्राच्या अधीन झालेलो आहोत. तर आपल्याला ही नित्य सेवा सूर्यासाठी करतायत ही आपल्याला त्याची कल्पना सुद्धा आपण करत नाही. कसं काय शक्य आहे बघा न घेता कोणी सेवा करतोय. हे जे आहे हा स्वभाव नित्य स्वभाव. त्याच्या ब्रह्मा यांनी जी तपश्चर्या केली 100 दिव्य वर्ष तर तपश्चर्या केली प्रभुपाद सांगतात की त्यानंतर भगवंताची सेवा मिळाली ही सुद्धा एक अत्युच्च तपश्चर्या आहे. आणि ह्या भौतिक जगामध्ये इतर सर्व सोडून 24 तास भगवंताच्या सेवेमध्ये राहणं हे कठीण आहे. खास करून जे गृहस्थ आहेत जे काही बाहेर कामाला जातात किंवा व्यवसाय करतात अशा ठिकाणी राहून तिथंही भगवंताचं ध्यान करणं भगवंताच्या संबंधित विचार करत राहणं अतिशय कठीण गोष्ट आहे. मग त्या यात्रेमध्ये ते थोडी सोपी होते कारण त्या एकाच विचाराचे लोक आहेत. बाहेर गेल्यानंतर एकाच विचाराचे लोक राहत नाही. समाजामध्ये मिसळताना किंवा इतर सर्व त्या सर्वांचा विरोध सहन करत आपण भक्ती करणं हे युद्धच आहे. परंतु स्वभाव असल्या कारणानं ते कठीण जात नाही. सेवा ह्याचा आपण त्याची प्रॅक्टिस सराव त्याचा सराव आपण करतो. मंदिरमध्ये येऊन आपण शिकतो भागवतम क्लासला येतो किंवा दर गुरुवारच्या प्रोग्रामला येतो किंवा इतर फेस्टिवलला येतो आणि इथे येऊन आपण काय शिकतो सेवा. आता एक उत्तम उदाहरण पाहतो आपण जन्माष्टमीच्या दिवशी. जन्माष्टमी दिवशी जे लोक सेवा करत राहतात त्यांना रात्रीची 12 घडी वगैरे हे कळत सुद्धा नाही. पण जे लोक सेवा नाही ते घड्याळाकडे पाहत राहतात प्रत्येक तासाला. आज मी 12 वाजायला 8 तास आहेत 12 वाजायला 6 तास आहेत कधी एकदा अभिषेक होईल आणि तरणामृत होईल. पण जे सेवेमध्ये आहेत त्यांना अभिषेक झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटल्यानंतर सुद्धा प्रसाद खायची इच्छा होत नाही. पुन्हा दुसऱ्याची प्रमुखात फेस्टिवल आहे. पण जे लोक सेवा नाही आहे ते म्हणजे की अरे सेवा नाही आहे त्यांना दुसरं काय ते चिंतन करत राहायला हे खायला कधी मिळेल उपवास कसा करायचा पाणी घेतलं चालतं का प्रभूजी पाणी घेऊन थांबण्या वेळ खाल्लं चालेल का. पण जे लोक सेवेमध्ये आहेत त्यांना काही भूक नाही का काम नाही काय नाही झोप नाही इतके काही ना काहीतरी आल्टरवरती कुकिंग मध्ये प्रचार करा हे करा मंडप बांधा हे करा त्यांना कळत सुद्धा नाही की रात्री 12 घडी वाजायला लागले. आता हे कसं होतं ह्याच्यावरनं आपण आपण शरीर नाही आत्मा आहे हे आपल्याला कळत जातं अनुभव येत जातो त्याला पाश्चात्कार म्हणतात की आपण अनुभव येत होतो अशा गोष्टी केल्यानं. आणि म्हणून तपस्या शरीर निग्रह इंद्रिय निग्रह करणं ही तपस्या केल्यानंतरच आपल्याला कळेल. तर हे जे ब्रह्मा 100 वर्ष असं पहा ब्रह्माच्या जन्माला यायच्या अगोदर काय आहे अहम एवात्मम अग्रे ब्रह्माने भगवंताने जो चतुश्लोकी भागवत सांगितला की सृष्टीच्या आपली भागवत कथा आहे भागवत संप्रदाय आहे ते सिद्धांत अतिशय सोपा आहे. सृष्टीच्या उत्पत्ती पहिल्या पूर्वी मी होतो भगवान श्रीकृष्ण सांगतात. सृष्टीचं सृजन करता मी आहे सृष्टीचा नाश झाल्यानंतरही मी राहतो एवढं समजून फक्त माझ्या सेवेमध्ये ला चला तुला पत्र बाकी सगळं जे आहे डिटेल बाकी सगळं आहे डिटेल एवढं समजून घे की मी सनातन आहे तू सनातन आहे तू माझी सेवा करणं हे आपला स्वरूप आहे बस एवढीच फिलॉसफी याच्या पलीकडे काही नाही. पण हा भाव किंवा त्या स्वभावापर्यंत किंवा त्या स्थितीपर्यंत येणं हा जो काळ आहे ती तपश्चर्या. पण त्या स्थितीवरती आल्यानंतर ती तपश्चर्या राहत नाही तो स्वभाव बनत राहतो. स्वभाव असं पहिल्यांदा आपण पाहतो की आपल्याला रोजी एक माळा जप आपल्याला कसं काय शक्य आहे एक माळा दिवसातून 8 मिनिटं 10 मिनिटं मी एवढा बिझी आहे बिझनेसमध्ये असे काय काढायची 8-10 मिनिटं पण ती काढली चालेवा मग त्याच्यामध्ये जो आनंद येतो थोडी टेस्ट मिळते मग मुली सांगतात की हा थोडा आता जपा वाढवा 4 माळा जप करा पलीकडे 4 माळा होणार नाही आपल्याला पण करून बघा एकदा होतात मग 16 माळा येतात. 16 माळा करताना आपल्याला असं कधी वाटतं का की अरे आपल्याला जप करायचं आहे स्वभाव म्हणून जातो स्वभाव. आपण सकाळी उठतो जपा घेतो आणि जप करायला बसतो स्वभाव बनून जातो स्वभाव. त्यानंतर प्रसाद खाणं पहिल्यांदा किती कठीण आहे कांदा लसूण सोडायची चहा प्यायचं सोडायचं किती कठीण जातं पहिल्या कसं काय शक्य आहे नातेवाईक काय म्हणतील मित्र काय म्हणतील आपण लग्नाला जातो मंदिरला जातो त्यांच्या कार्यक्रमाला जातो. एक असं काय शक्य आहे
देवाला करावं लागलं
की स्वभाव म्हणतो स्वभाव.
तर असं भक्तीमध्ये आपण ज्या वेळेला शिक्षण घेत जातो तर भक्ती हा एक स्वभाव बनतो आणि हा जो स्वभाव आहे हे आपलं नित्य स्वरूप आहे.
आणि मग आपण चंद्र सूर्य तारे पृथ्वी अग्नी हे ज्या सर्व देवदेवता आहेत त्यांच्यासारखं 24 तास भगवत भक्तीमध्ये आपण रत राहू शकतो.
तर ब्रह्मदेव तपस्या केल्यानंतर त्यांना काय मिळालं
सेवा.
तपस्येचं स्वरूप थोडं काय आहे
सेवा.
ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली असं म्हणल्याने की हा झालं कृष्णा तुझं दर्शन झालं तू तुझ्या घरी जा मी माझ्या घरी जातो हा नाही. सेवा सृष्टीची उत्पत्ती कर
सेवा.
कधी कधी लोक हा अर्जुनाची सुद्धा ती स्थिती आहे भगवद्गीतेमध्ये संन्यास म्हणजे सगळं सोडून जायचं म्हणजे आपल्याला वाटतं की हा शांती शांती शांती. परंतु भगवद्गीतेमध्ये किंवा भागवतमध्ये शांती सांगितली सेवा 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 सेवा. ब्रह्माला सांगितलं तपश्चर्या कर कारण तपश्चर्या करायच्या अगोदर सेवा कर म्हणलं तर तुझी कशाला सेवा करू मी मला भरपूर काम आहे बाकीची. त्यासाठी तपश्चर्या केल्यानंतर कळतं घ्या आम्ही भगवंताचा दास आहे आणि मग सेवा करण्याचा स्वभाव जो आहे आपोआप जागृत होतो. नित्य सिद्ध कृष्ण प्रेम हे जागृत होतं परंतु जागृत करण्यासाठी तपश्चर्या पाहिजे म्हणून ब्रह्माला भगवंतांनी निमित्त बनवलेलं आहे. तर ब्रह्मा हा 100 दिव्य वर्ष तपश्चर्या करतो त्यानंतर त्याला कळतं की आपल्याला भगवंताची सेवा करायची आहे. सेवा मिळते सृष्टीची उत्पत्ती कर. आता सृष्टीची उत्पत्ती कर म्हटल्यानंतर ब्रह्मा सांगणार की ठीक आहे भगवंता तुम्हीच करते आहात ना तुम्ही सृष्टोत्पत्ती तुम्हीच करणार आहात आम्ही फक्त ध्यान करत बसतो असं म्हणाल सृष्टीची उत्पत्ती करायला सुरुवात केली. तर मग ब्रह्मा एका दिवशीनं भाग्यवान आहे कारण सत्ययुगाच्या आधी पहिला सुद्धा हा ब्रह्मा ज्याला एका सृष्टीमध्ये जीव आहे त्यामुळे गोंधळ नाही आहे त्याच्या मनामध्ये. ध्यान करायला बसल्यानंतर केवळ भगवंतच त्याच्या ध्यानामध्ये आले कारण गोंधळ नाही आहे. कलियुगामध्ये जर समजा कृष्ण भक्त कोण नसेल ध्यान करायला बसला किती गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये येतील विचार करा. कृष्ण भक्ताच्या जर डोक्यामध्ये एवढ्या ध्यान गोष्टी येतात जर करताना तर जे भक्त नाही आहेत त्याच्या मनामध्ये किती असेल विचार. ब्रह्मा भाग्यवान आहे हो मी नाही आजूबाजूला अंधकार आहे हात मारा तुला कोण नाही बोलायला पण कोण नाही प्रजल्प करायला कोण नाही सृष्टी नाही काही नाही काही नाही फक्त अंधकार डोळे उघडे आहेत तरी काळोख आहे ही भाग्यवान आहे. तर आणि मनामध्ये गोंधळ नाही कसला ही फिलॉसॉफी ती फिलॉसॉफी हे खरं का ते खरं काय कसला गोंधळ नाही मनामध्ये. त्यामुळे मन शांत आहे चित्त शुद्ध आहे त्याच्या ठिकाणी ब्रह्माला तपस्या करणं सोपं आहे. आणि तशी ज्या वेळेला आपली अवस्था होते की चित्त शुद्ध म्हणजे जगामध्ये काय पडल्या असता काय फरक पडता कामा नये काही जरी गोंधळ झाला ठीक आहे आपल्यामध्ये काय फरक पडता कामा नये. आणि ध्यान जे आहे कृष्णाचं ध्यान काही काही लोक अनेक ध्यान करतात परंतु कृष्ण ध्यान जे आहे हे ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्याला सेवा त्याचं फळ म्हणून सेवा प्राप्त होते. तर ही सेवा प्रभुपाद जे सांगतात अशा सेवेपासून निवृत्तीचा प्रश्नच उद्भवत नाही. आता जे भक्त आहेत रघुपती कधी रिटायर व्हायचा प्रयत्न करतो दिसतो आपण विचार करतो का रघुपती तू कधी रिटायर होणार आहे रघुपती रघुपती कधी रिटायर होणार होतं रिटायरमेंटचा प्लॅन काय तुमचा सेव्हिंग काय केलंय काय असे प्रश्न आपण करतो का नाही. कारण भक्तीची सेवा आपण करत जातो त्याचं जे फळ आहे तीच आपली रिटायरमेंट प्लॅन रिटायर्ड बट नॉट टायर्ड. तर आपण भक्त लोक जे आहेत निवृत्तीचा कधी विचार करत नाही उलट त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण कसं व्रत हो किंवा कसं आपण त्याच्यामध्ये जास्त पडत राहू जास्त सेवा करत राहू. रूपात भागवतमध्ये एका तात्पर्यामध्ये लिहितात की वेन डिओटी ऍडव्हान्सेस ही टेक्स मोर रिस्पॉन्सिबिलिटीज दॅट इज द साईन ऑफ हिज ऍडव्हान्समेंट. हा सगळ्यात पहिला ठीक आहे स्वळामाळ जप करतो आपण त्यानंतर चार नियमांचं पालन करतो हे कुणासाठी करतो स्वतःच्या शुद्धीकरणासाठी. सेवेची सुरुवात झाली नाही अजूनही तेवढंच जर आपण करत राहिलो सेवा सुरू झाली नाही आपल्या शुद्धीकरणासाठी करतो आहोत. परंतु ज्या वेळेला त्याचा परिणाम म्हणून सेवा सुरू होते आणि या सेवेमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी आपण घेत जातो आणि ती जबाबदारी घेतली जी आहे इज अ साईन ऑफ ॲडव्हान्समेंट. ही जी आहे ती आपल्या भक्तीमध्ये उन्नती झाल्याचं लक्षण आहे. जबाबदारी घेतली पाहिजे, काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. आणि ही सेवा करताना जो आनंद आहे किंवा या सेवेमध्ये जे आपल्याला अनुभव येतात या अनुभवाच्या जोरावरती आपली भक्तीमध्ये वृद्धी होत जाते. तो उपाय समजा की प्रत्येकाने प्रत्येक भक्तानं जबाबदारी घेतली पाहिजे. आणि त्यांनी स्वतःच्या उदाहरणावरनं दाखवून दिलं की कशी त्यांनी जबाबदारी घेतली. शिष्यदान सरस्वतीने पहिल्याच भेटीमध्ये त्यांना सांगितलं की तो इंग्रजी शिकलेला व्यक्ती आहे, तो सर्व जगामध्ये जाऊन इंग्रजी भाषेमध्ये प्रचार कर. आता असं सांगतात की फक्त प्रभुपादांनाच त्यांनी सांगितलं नाही, ही जनरल अनाउन्समेंट, पण प्रभुपादांनी स्वतःसाठी हे आदेश म्हणून घेतला. काही वेळेला लोक सांगतात की गुरु महाराज मला काहीतरी आदेश द्या. त्या महाराजांनी सांगितलं की मी जे काही प्रवचन मध्ये सांगतो ते वैयक्तिक आदेश आहेत. समजू ना की मला तुम्ही किती भाग्यवान आहात, गुरु तुम्हाला आदेश देतात, मला काहीच आदेश देत नाही. पण महाराजांनी सांगितलं की जे काही मी प्रवचन मध्ये सांगतो हे प्रत्येकाला आदेश आहेत प्रत्येकाला. तर प्रभुपादाने ही जबाबदारी घेतली, प्रभुपादांनी जबाबदारी घेतली आणि या जबाबदारी ही जी आहे व्यवसायातली काबुद्धी एकेर गुरुमंदना त्याचा पाठपुरावा केला. जबाबदारी घेतो आपण पण त्याचा पाठपुरावा केला, सोडलं नाही विथ डिटर्मिनेशन. आणि आपण पाहतो की प्रभुपाद ज्या वेळेला वयाच्या 70 वर्षी सुद्धा 24 तास कसे कृष्ण भावनाभावित होते, अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा. आपण ज्याने कोणी पाहिली असेल प्रभुपादांची शेवटची जी टेप आहे त्यामध्ये प्रभुपाद सांगतात की कृष्णा इज द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड. टिकटॉक मध्ये लेक्चर प्रभुपाद सांगतात इज द कंट्रोलर ऑफ ऑल दिस मटेरियल वर्ल्ड. जे प्रभुपाद 1933 साली 1922 साली बोलले ते शेवटच्या क्षणी पण बोलतात, परंतु त्या कालावधीमध्ये त्यांनी घेतलेली जबाबदारी आणि संपूर्ण जगामध्ये केलेला प्रचार हे त्यांच्या नित्य सेवेमध्ये नित्यसेवा. निडीसारख्या ठिकाणी नित्यसेवा महिन्याला 100 रुपये दिलं झाले की माझी नित्यसेवेमध्ये मी आहोत. तर ही नित्यसेवा ठीक आहे, थोडं काही मदत आपण करतोय, पण सगळ्याची उद्देश एकच आहे की भगवंताच्या भक्तीमध्ये उन्नती करत राहणं. इतकी उन्नती की एक क्षण सुद्धा प्रतिक्षणा स्वाधन लोलूपत्य एक क्षण. आता आपल्याला एक क्षण भगवंताचा आठवण करावी लागते, तर एक क्षण सुद्धा आपल्याला भगवंतापासून विनमुख किंवा वेगळं होता कामा नये एवढी उन्नती. आता आपल्या जीवनाची स्थिती आहे का 24 तास आपण सतत भगवंताचं करत चिंतन करतोय, सेवा करतोय, सततम तीर्थयंतो माम यतंतश्च दृढव्रत नमस्तंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सततम तीर्थयंतो 24 तास. कधी कधी प्रश्न विचारतात की अहो प्रभूजी 16 माळा करावं कुठं म्हणताय भगवद्गीतेमध्ये. आम्ही सांग कधी कधी सांगतो चैतन्य मी सांगतो की एक 16 माळा कर, भगवंतांनी सांगायचं असेल 24 तास कर स्वतः काम करते. तर 16 माळा कुठे सांगितले, 16 माळा सांगितले नाहीत भगवद्गीतेमध्ये. भगवद्गीते सांगितले 24 तास करायचे सतत कर, ते होत नाही तुला, म्हणून कमीत कमी 16 कर प्रभुपादांनी सांगितलंय. मग सततम भगवंताचं सतत चिंतन कसं करायचं हे कळेल. 16 माळा जप करताना यदंतश्य दृढव्रत हे दृढ व्रत आहे, नित्य असल्याकारण दृढ व्रत आहे. कारण शरीराला सवय नाही पण आत्म्याचा हा स्वभाव आहे, त्यामुळे युद्ध होतं. शरीर शरीराला नाही करायचं, आत्म्याला हा स्वभाव आहे. आपण बुद्धीनं हे जाणून करतो नमस्तंतश्य महाभक्त्या नित्य युक्ता उपास नित्य उपासना. नाही फक्त सकाळ संध्याकाळ किंवा आठवड्यात एकदा चर्चमध्ये जाणं किंवा मंदिरात जाणं हे नाही. म्हणून प्रभुपादांनी पहा आपली जीवनशैलीच बदलून टाकली. आता कुठला संप्रदाय किंवा अशी कुठली तत्वज्ञान आहे जगामध्ये की संपूर्ण जीवनशैलीच बदलून टाकतो. पूर्ण 24 तास आपण जरी शुद्ध भक्त नसलो तरी प्रभुपादाने आपल्याला प्रक्रिया दिलेली आहे की शुद्ध होण्यासाठी. ज्या त्या प्रक्रियेमध्ये जितका भक्त सहमत होतो, जितका भक्त प्रयत्न करतो तितकी त्याची उन्नती होत जाते. आणि म्हणून असे भगवंताचे भक्त जे आहेत ते आपल्या जीवनावरनं स्वतःच्या उदाहरणावरनं दाखवून देतात कसं आपलं जीवन 24 तास भगवंताच्या सेवेमध्ये असावं. आज मध्वाचार्यांचा शिरोभाव आहे, श्रीपाद मध्वाचार्य. आपण त्यांचं जीवन पण पहा कसं आहे की जन्मल्यापासून भगवंताचे भक्त, कारण नित्यसिद्ध भगवंताची भगवंताच्या आज्ञेनुसार आलेली थोर भक्त जे आहेत तर त्यांचा जन्म उडपीजवळ प्रजाक्षेत्र पंचक्षेत्र पाजक्षेत्र या ठिकाणी झाला. मध्यकेह आणि वेदवती त्यांच्या वडिलांचं आणि आईचं नाव. तर त्यांना पहिला दोन मुली झाल्या, परंतु त्या लहानपणीच वाढल्या. तर त्यांची इतकी पुत्रप्राप्तीची इच्छा होती की हे त्या पाजक्षेत्रापासून 30 मैलावर असलेल्या अनंत क्षेत्र या ठिकाणी केवळ भगवंताच्या दर्शनी जात, दर्शनासाठी जात, मागणी करण्यासाठी जात की मला एक पुत्र प्राप्त व्हावा. तर त्या तिथं असलेल्या पुजारी त्यांनी तिथं अशी घोषणा केली की भगवंतांनी मला सांगितलेलं आहे की थोड्याच वेळात थोड्याच काळामध्ये वायुदेव भगवंताची भक्तीचा प्रचार करण्यासाठी अवतीर्ण होतील. तर मध्यगेहना कळालं की ही ती जी आहे ही आपला पुत्रच आहे. आणि ही घोषणा ऐकल्यानंतर चालक दररोज ते यायचे मंदिरामध्ये. तर भगवंताचे त्यांनी भगवंत केलेला प्रार्थना त्याला प्रतिसाद म्हणून त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्याचं नाव त्यांनी अतिशय आकर्षित लहानपणापासून म्हणजे त्याचं नाव त्यांनी वासुदेव असं ठेवलं. हे वासुदेव लहानपणापासूनच अतिशय शक्तिशाली, कारण वायू म्हणजे भीम आणि हनुमान दोघांचे अंश, एक नव्हे दोघांचे अंश, शक्ती शक्ती प्रचंड शक्ती. त्याला आईवडील लहान मुलगा हा वासुदेव घरामध्ये सोडून कुठे बाहेर गेले आपल्या घरात, त्याला घरात एका व्यक्तीला त्याने झोपून ते गेले. आता आई नाही वडील नाही म्हटल्यानंतर मुलगा काय करतो रडतो, खूप रडायला लागले, आक्रोश करायला लागला. तर त्या घरात काळजी घेणाऱ्या व्यक्तीला समजून आलं काय करावं, तर त्याने काहीतरी खायला द्यावं म्हणून त्यांनी घरामध्ये जे गाईला घाण्याचे चणे असतात किंवा बैलाला देण्याचे चणे, त्या चण्याचं जो ढीग होता त्याच्या बाजूला या थोराला पसरून ठेवलं आणि ती गेली काहीतरी शोधायला. आणि ज्या वेळेला परत आली त्यावेळेला 1 वर्षाचे होते वासुदेव. सगळा जो तिथे असलेले चण्याचा ढीग जो आहे जो त्या 1 वर्षाच्या मुलापेक्षाही भरपूर मोठा होता, सगळ्यात त्यांनी खांब संपवला. ते म्हणाल की एवढं मोठं गेलं कुठे आपल्याला माहिती नाही. एवढा मोठा सगळा ढीग जो आहे हा 1 वर्षाच्या मुलानं संपूर्ण स्पष्ट केला. आल्यानंतर आई वडील आता एवढं तुमचा विचार करा, घरात तुमच्या कोणाचं मूल असेल तर त्याने एवढं खाल्लं तर तुम्हाला काय विचारेल, डॉक्टर ताबडतोब फोन करा. त्यांनाही तसंच म्हणलं की अरे हा लहान मुलगा एवढं सगळं खाल्ल्याला पोटात काहीतरी होईल याला. म्हणून त्याने इकडे तिकडे विचारलं, वासुदेव मात्र आनंदात खेळत होते आणि काही दुसऱ्याचे परिणाम झाला नाही, व्यवस्थित होते. तर ही जी त्यांची शक्ती आहे. ज्या वेळेला पुढे जे मोठे झाले असं सांगतात की एका बैठकीमध्ये त्यांनी 1200 केळी खाल्ली. हरे कृष्ण, 1200 केळी एकाच बैठकीमध्ये. अतिशय शक्तिमान, नुसतं खाण्यामध्ये नव्हे बुद्धीनं पण. तर आणखी ज्या वेळेला मला वाटतं 5 वर्षाचे असताना त्यांचे वडील जे आहेत म्हणजे की ब्राह्मण असल्या कारणानं त्यांचं उत्पन्न जे आहे एवढं विशेष नाही, पण काही कर्ज होतं तर हे कर्ज बाजारी असल्या कारणानं त्याची जे ज्यांनी कर्ज दिलेलं आहे की जे लोक आहेत ते त्यांच्याकडे यायचे पैसा मागायला. तर एक जो असा जो व्यक्ती होता सावकार, तर एके दिवशी बरोबर प्रसादाच्या वेळेला मध्यगेह भक्तीच्या घरी आला आणि दरवाजा संभाषावरती बसला आणि जोपर्यंत तू माझे पैसे देत नाही, कर्ज देत फेडत नाही तोपर्यंत मी दरवाजा सोडून जाणार नाही. आता आजकालचे लोक निगेटिव्ह काही बसतात आम्ही आतमध्ये खातो पण ती वैदिक पद्धती आहे की घरामध्ये जर कोण अतिथी असेल तर त्याला प्रसाद दिल्याशिवाय तो गेल्याशिवाय आपण प्रसाद घेऊ नये. जाणं की अरे आता कर्ज मागायला आलेला व्यक्ती हा आजचा येत नाही बाहेर पण जात नाही उमरट्यात बसलेला आहे. त्याला एकतर प्रसाद दिला पाहिजे, प्रसाद घेत नाही कारण पैसे पाहिजे त्याला. मग त्यांना काय करावं समजे ना, तेही प्रसाद घेत नाही, घेऊ शकले नाही. मग ज्यावेळेला खेळत 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 वासुदेव घरी आले आणि म्हणजे की बाबा काय चिंता आहे, बाहेर बसलेला व्यक्ती कोण आहे? त्याने सांगितलं की या अरे बाबा तुला काय सांगू, या मोठ्या माणसांच्या गोष्टी आहेत, तुला लहान पोरांना काय करणार. नाही बाबा काय ते सांगा ना मला, एवढं तू काय चाललंय, तुम्ही चिंतेग्रस्त तुझा बाहेरचा व्यक्ती आपला ताटरपणा बसला आहे, काय चाललंय काय घरात? म्हणजे काय नाही, मी त्याचे थोडे पैसे देणार आहे परंतु माझ्याकडे अजिबात पैसे नाही आहेत, त्यामुळे मी त्याचं कर्ज फेडू शकत नाही. म्हणजे बाबा काय काळजी नका, मी करतो. तू बाहेर गेले आणि त्यांनी घराच्या अंगणामध्ये मोठं चिंचेचं झाड आहे, त्या चिंचेचं झाड हलवलं आणि खाली पडलेल्या जे चिंचुका आहेत, चिंचेमधनं पडलेल्या चिंचुका त्याने गोळा केल्या आणि ओंधळीमधनं आणून त्याने त्या व्यापाऱ्यांना दिल्या, सावकाराला. त्यांनी पाहिलं अरे चिंचुके घेऊन काय करणार नाही, म्हणजे की घ्या तरी. चिंचुके हातामध्ये पडल्यानंतर त्याचं सोन्याच्या नाण्यामध्ये परिवर्तन झालं. सगळं जे कर्ज आहे ते फेडून मोठे जास्त पैसे मिळाले. आता झालं किती बरं होईल, सगळ्या बँका बँकर होतो त्याला. माझे जे होतं काय काय म्हणतात की असे जे साक्षात आता का होत नाही, तू असे दिसत नाहीत कारण त्याचे लोक पण राहिले नाहीत, त्यांचा असा गैरफायदा घेतील लोक. असे साक्षात्कार असा होत नाही, तसा दिसत नाही आपल्याला. तर त्यांनी सावकाराचं जे कर्ज आहे ते पूर्ण केलं. तर पाचव्या वर्षीच त्यांना ज्या वेळेला शाळेमध्ये घातलं तर शाळा लांब होती, शाळा जवळ नव्हती, त्यावेळेला कुठली दुसरी साधन नाही, जात फक्त चालतच जाणं. तर हे जाता जाता एकदा जंगलातून रस्ता, तर त्या जंगलामध्ये मणिमान नावाचा महाभारतापासून काळापासून एक राक्षस राहायचा, प्रचंड बलशाली, फार मोठा लांब असा. आज कुणी गेला असेल वृत्तीला त्याचे आजही त्याचे ठसा आहे, साप जायचा तो ठसा दगडावरती आहे, तो साप एवढा चालायचा आहे की दगडावरती ठसे पडायचे. तर तो तुला तो उडकला पण हा ते मणिमान नावाचं. तर हे वासुदेव हा केवळ 5 वर्षाचा मुलगा, तर हा रस्त्याने जाताना या मणिमान राक्षसाने त्याच्यावर चढत घातली. तर वासुदेव हे ताकदवान होते भरपूर, तर त्यांनी आपल्या दोन्ही हाताने त्याच्या पायाखाली टाकलं आणि केवळ आपल्या अंगठ्याने त्याला त्याचं ते शिर आहे ते खेचलं आणि त्याला ठार केलं. आजही आपण ती जागा पाहू शकतो इकडे, मोठा असं ठसा आहे त्याचा. आणि नंतर शाळेला गेले आणि इकडे आई घाबरून गेली, अरे साप आला माझ्या पुरात काय झालं, म्हणजे आठवण करत आई घरामध्ये वाट बघते. असं सांगतात की ज्यावेळेला त्यांची आई आठवण करायची त्यावेळेला त्या शाळेतनं घरात डायरेक्टली उडी घेऊन यायची, एका उडीमध्ये, लोकल ट्रेन वगैरे काय नाही, एका डेबेमध्ये शाळेतनं घरामध्ये रिवर्स कारण वायू आहे. तर अशी प्रचंड ताकद, थोडे बुद्धिमान पण होते. वयाच्या 5व्या वर्षी त्यांनी वेदांत अभ्यास सुरू केला आणि त्यांनी त्यांना शाळेमध्ये यावेळेला घातलं. एकदा जे वाचून असं त्यांच्या लक्षात आलं, वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी आई वडिलांच्याकडे इच्छा प्रकट केली की मला संन्यास घ्यायचा आहे. आता पुत्रप्राप्ती करून घेतली, त्याच्यासाठी घरात राहावा, म्हातारा झाल्यानंतर आमची सेवा करावी म्हणून. आता हे म्हणलं की आजी काय आहे हा अशुभ विचार मनामध्ये आलं की तुझ्या संन्यास घ्यायचा आहे. लहान मुलगा 8 वर्षाचा, संन्यास म्हणजे आज 8 वर्षाचा त्याच्या मुलाला विचारा, संन्यास म्हणजे काय आहे, मला माहिती नाही संन्यास म्हणजे काय आहे. संन्याजी नावाचा एक सिनेमा वगैरे एवढं माहिती आहे, संन्यास वगैरे काय माहिती नाही. 8 वर्षाचा मुलगा आई वडिलांच्याकडे मला संन्यास घ्यायचा आहे. म्हणून युगपत्र लहान आहेत असून कसला संन्यास वगैरे घेतो, पण त्यांनी इच्छा सोडली नाही. त्यांनी गेले अच्युत प्रेक्ष नावाच्या व्यक्तीकडून त्यांनी दीक्षा घेतली. म्हणजे अच्युत प्रेक्ष हे मायावादी होते, पण त्यावेळेला सगळा मायावादी प्रचार सगळीकडे होता. त्यामुळे त्यांनी फक्त शास्त्राचं अध्ययन करायसाठी अतिथ प्रेक्षकडे दीक्षा घेतली. आणि त्यावेळेला दीक्षा घेतल्यानंतर कालांतरानं 8 वर्षाच्या ज्यावेळेला असताना त्यांनी आई वडील घर सोडून चाललो. जसे ब्रह्मचारी जॉईन झाल्यानंतर आई वडील येतात, चालले बाळा घरी, मास्तर घरामध्ये सोळा माळा जप कर, आमचं काही म्हणणं नाही. दिवसभर बाहेर कृष्णाची मूर्ती घेऊन बस, पण घरात बस, काय फरक पडतो समजत नाही, घरात बसून केलं काय, घरात बसून कर, तुला नोकरी केली नसते चालेल, काय नाही केलं असते चालेल, फक्त घरात तुला गौरीला आणून देतो, जगन्नाथ बलदेव कृष्ण राधाकृष्ण कणावळात जाऊ, एवढंच नव्हे प्रसाद बनवून देते, फक्त ऑफरिंग कर, पण घरात बसून कर. तर त्यानंतर त्यांनी पुत्राची प्राप्ती केली, त्याच्यासाठी गेली की हे भगवंता मला पुत्र दे, त्याच्यासाठी आपली सेवा करायला, भगवंताची सेवा करणार ही काळजी असते आई वडिलांनी, माझी सेवा कोण करणार, सेवा कोण करणार. तर आले की चला तुझ्या घरी चल, हा आपलं निवासस्थान आहे, म्हणे की भगवंताचे चरण कमळ हेच माझं निवासस्थान, त्याच्यापुढे मला घरी जायची इच्छा नाही, भगवंताची भक्ती करणं हा आश्रम हेच माझं घर. तुमच्या रघुपती प्रभूंचे वडील दिवंगत झाले, भगवत धामात गेले, भगवंताच्या भक्त आहेत रघुपती, त्याची कृपा काय तरी त्यांच्या जागी असणार. त्यावेळेला मी निवृंदामध्ये होतो, तर महाराजांनी काय चर्चा असायची की भारतामध्ये काय चाललंय, कारण मी 4-5 वर्ष आलो नाही, प्रत्येक वेळी महाराजांनी सांगायची की ती नो रघुपती फादर पास्टर आहे, ते नो महाराज मला मला माहिती नाही. कारण की अँड देन ज्यावेळेला अग्नी संस्कार वगैरे झाला, त्यानंतर आई आली रघुपतीकडे, मला सांगतात महाराज मला माहिती नाही, खरंच असं ती आई आली की रघुपतीला आणि की रघुपती आता घरीच राहा, रघुपतीने आपले चरण आश्रमाकडे वळवले. महाराज व्यवस्थित सांगतो की ही स्विफ्टली मूव्ह ही फीट तरी आश्रम गोपीनाथ ठेवतो. आता मध्वाचार्य हा आश्रय घेतलेला आहे भगवंताच्या चरणाचा, एका ज्यांनी भगवंताच्या चरणाचा शुद्ध अंतकरणाने आश्रय घेतलेला आहे तो कुठेही दुसरीकडे जाणार नाही. भागवत मध्ये सांगितलेलं आहे की जो भगवंताच्या भक्तीमध्ये येतो त्याला दुसरीकडे नान्यस्तस्या प्रतिक्वचित, त्याला दुसरीकडे कुठेही आनंद वाटणार नाही, धक्के खाईल पण भक्तीमध्ये राहील तरी ठीक आहे, आज दुसरीकडे काय आनंद वाटणारच नाही पुढे पण अन्यत्रस्या प्रतिकृती. तर मध्वाचार्य हे तर शुद्ध भक्त आहेत, त्यांना भगवंतांनी आईला सांगितलं की आणि वडिलांना सांगितलं की भगवंताचे चरण कमळ हेच माझं निवासस्थान. तर ते रडायला लागले, क्रोश करायला लागले की आता आम्हाला आमचं म्हातारपणी काळजी घेणार कोण, साई वडिलांना प्रश्न असतो की म्हातारपणी आमची काळजी घेणार कोण, तर त्यांनी की भगवंत काळजी करतील. तसंच आपण हाती शोक मध्ये पाहिलं, हाती शोक काय म्हणाला की कुठल्या जन्मात तुम्ही आहे बाबा, त्याच्या सांगितलं की जन्मे जन्मे पाळी माता पिता, बरोबर जन्मजन्म प्रत्येक जन्माला आपल्याला माता पिता पाहतो, परंतु फार भाग्यवान व्यक्ती असलेले त्याला गुरु आणि कृष्णाची प्राप्ती होते, कारण ते आपले सनातन नित्य माता पिता. तर वासुदेव त्यांचं शिष्याचं नाव काय होतं, पद्मनाभ पूर्णप्रज्ञ पूर्णप्रज्ञ त्यांनी सांगितलं की नाही आता घरी येणार नाही. आणि मग सगळं काय झालं, मग वडिलांनी काय केलं की पाया पडतो रे बाळा चल घरी, म्हणून त्याचे पाय झाले. मग पूर्णप्रज्ञ त्यांच्या मुलांकडे सांगितलं की एखादा वृद्ध व्यक्ती केवळ लहान मुलाचे पाय धरेल, केवळ जर तो संन्यासी असेल तरच, नाहीतर वृद्ध व्यक्ती एका लहान मुलाचे पाय धरणार नाही. त्यामुळे तुम्ही माझे पाय धरले याचा अर्थ तुम्ही मला संन्यासी म्हणून स्वीकार केलेला आहे हरिभाऊला. त्यामुळे मी आता मी घरी जा, मी संन्यास घेऊन इथे राहतो. तर त्या कालांतरानं पुन्हा आश्रममध्ये येऊन राहिले, त्यानंतर तीर्थाटनाला गेले, तिथेही त्याच्या पाठीमागे आले, तिथेही त्यांनी पुरावा सोडला नाही, चल घरी चल घरी चल, की घरी तूच एक माझा पुत्र आहे. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला दुसरी गुप्त प्राप्ती होईल आणि दुसरा पुत्र झाल्याशिवाय मी संन्यास घेणार नाही. कालांतरानं 1 वर्षानं त्या दुसरा पुत्र झाला आणि मग त्यांनी संन्यास घेतला, 8 वर्षाचा मुलगा. आणि संन्यास घेतल्यानंतर त्यांनी शास्त्राचं अध्ययन करत आता काही म्हणतात की हा जसं मराठमध्ये आपण म्हणतो की गुरुला डोईजर झाला, गुरुला हा वालामध्ये हरवाल झाले. शास्त्र वाचल्यानंतर शास्त्र म्हणजे काय म्हणलंय, भगवंत ही व्यक्ती आहे त्याचे आपण नित्य दास आहोत. मायावादी तत्वज्ञान हे वेगळंच आहे की आपण सर्वम खरविदम ब्रह्म, भगवंत वगैरे कोण नाही, आपण सगळे ब्रह्म आहोत, आपणच भगवंत आहोत. तर त्याची नित्य आश्रमामध्ये येऊन गुरुचीच वाद वगैरे. एवढा डोईजड झाला पण अत्युत प्रेक्षाला तो डोईजड वाटला नाही. अत्युत प्रेक्षाला अरे माझा विद्यार्थी हा किती हुशार आहे म्हणून त्यांनी त्याला आश्रमाचा प्रमुख बनवला. पण वाचो रामानुजाचार्याचे गुरु ते द्वेषी होते त्याचा, रामानुजा गुरुचा पण रामानुजाने पाडाव केला फिलॉसॉफीमध्ये. पण त्यांनी काय केलं, डाव रचला की ह्याला ठार कसं मारायचं, मी जंगलात घेऊन गेले ठार करण्यासाठी. पण त्याच्या विरुद्ध आहे मध्वाचार्यांच्या बाबतीत त्यांनी कळत अरे हा इतका हुशार विद्यार्थी आहे की ह्याला त्यांनी आश्रमाचं प्रमुख बनवलं. एवढंच नाही कालांतराने त्याच्याकडनं दीक्षाही घेतली, एक नम्रपणा लागतो, कालांतराने दीक्षाही घेतली. तर असे त्यानंतर थोडे मोठे झाल्यानंतर अनेक घटना घडल्या त्यामध्ये. आता प्रमुख म्हणजे आपल्या दृष्टीनं की मध्वाचार्य उत्तर प्रदेश उत्तर भारतामध्ये यात्रेसाठी गेले आणि बद्री विशाल व्यासदेवांच्या गुफेमध्ये आले आणि त्यांनी तिथं व्यासदेवांच्या बरोबर चर्चा केली आणि त्या ठिकाणी त्यांनी महाभारतावरती भाष्य लिहिलं, भगवद्गीतेवरती भाष्य लिहिलं तर व्यासदेवांच्या स्फूर्तीनं. म्हणून आपण पाहतो की मध्वाचार्य आणि व्यास यांच्यामध्ये काय केलं म्हणत की व्यास जे आहे ते 5000 वर्षापूर्वी, मध्वाचार्य 2000 वर्षापूर्वी. भेट कशी काय झाली यांची, हे फक्त दिव्य किंवा भक्तीमध्ये श्रद्धेनंच कळेल. जसं तुकाराम महाराज आणि चैतन्य महाप्रभूंची भेट कशी झाली, चैतन्य महाप्रभू तुकाराम महाराजांवर केवळ 80 वर्षा अगोदरच गेले होते. तर हे केवळ भक्तक्षणात करणार आणि कुणाला करणार नाही. तर ज्या वेळेला मध्वाचार्य गेले, कारण व्यास हे कसे आहेत, चिरंजीव आहेत, आजही व्यास त्या गुफेमध्ये आहेत. व्यासदेवाने जिथं भागवत सांगितलं, भागवत लिहिलं, कुणी किती जणांनी पाहिलं व्यासदेवांची गुफा, कोण गेलं होतं का, बद्रीनाथला गेला होता. बद्रीनाथच्या वरती खूप चालत जाऊ होतो, अगदी सरळाचा डोंगर आहे, खूप चालत, अतिशय सुंदर अशी गुफा आहे. समोर गणपतीची आहे लेखक आणि इथे व्यासदेवांची गुफा. तर त्या गुफेमध्ये पाहिलं तर आजही आपल्याला भागवतचे जे प्रभाव आहेत आपल्याला आजही वाटतो. तिथे आपण जरी अशुद्ध असतो तरी आपण ते करून घेतो. तर मध्वाचार्य विशुद्ध भक्त आहेत. तर व्यासदेवांची त्यांनी तिथं भेट घेतली आणि त्यांच्याकडनं दीक्षा घेऊन त्यांना शिक्षा दीक्षा हे जे शास्त्र आहे ते त्यांनी दिलं. आणि मग त्यांनी संपूर्ण भारतामध्ये प्रवास करत शुद्ध भक्तीचा प्रचार केला आणि मायावादाचा सुद्धा पूर्णपणे पाडाव केला. तर चैतन्य महाप्रभूंची भेट झाली. त्यावेळेस चैतन्य सांगितलं की मी कालांतराने येईन आणि त्या संप्रदायामध्ये मी दीक्षा घेईन. तर हे मध्वाचार्य त्यांनी शतदूषणी नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे, ती 100 पॉईंट फॉर रेफ्युटल ऑफ मायावाद. ते मायावाद्यांचा पाडाव कसा करायचा, मायावादी काय म्हणतात आणि त्याला वैष्णव लोकांचं उत्तर काय, शतदूषणी सुंदर पुस्तक आहे. त्यामध्ये मायावादी लोकांची फिलॉसॉफी काय, त्याचा पाडाव मध्वाचार्यांनी कसा केला, म्हणजे वैष्णव सिद्धांत कसा आहे, हे त्यांचं अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. तर असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले, शिष्य वाढले, त्यानंतर मठ स्थापन केले प्रचार करण्यासाठी. भवनेच्या भक्तांना जसं प्रभुपाद सांगतात की भवनेच्या भक्तांना काय ते कुठेही राहू शकतात. आपण पाहतो आचार्य लोक हे मठ स्थापन करतात, मंदिर स्थापन करतात, कशासाठी, ही शिक्षण संस्था आहे. आज तुम्ही शाळा काढता म्हटल्यानंतर किती लोक मदत करतात, सगळे मंत्री संत्री सगळे एकत्र येतात. पण पूर्वीच्या काळी शाळा म्हणजे मंदिर हे महाविद्यालय, युनिव्हर्सिटी हे कशामुळे आलेलं आहे, युनिव्हर्सल त्याच्यामुळे युनिव्हर्सिटी. आणि हे कुठे मिळायचं, मंदिरामध्ये. मंदिर म्हणजे फक्त येऊन तिथं उद्भवती वाळा फळ अर्पण करा आणि घरी जाणार, इथं शिक्षण दिलं जातं, शिक्षण संस्था आहे. आणि म्हणून आपण पाहतो की रामानुजाचार्य, मध्वाचार्य, चैतन्य महाप्रभू या सर्वांनी मंदिरं स्थापन केली. चैतन्य महाप्रभूंचा रूप गोस्वामी सनातन गोस्वामी हा आदेश आहे की मंदिरं स्थापन करा. तर कशासाठी ही मंदिरं स्थापन, केवळ खिचडी खाऊन किंवा प्रसाद खाऊन झोपण्यासाठी नव्हे, बरोबर, कशासाठी आहे, प्रचारासाठी, कंपॅशन, कारण बाकीचे जे जीव आहेत त्यांना भगवंताबद्दल कुठलीही प्रकारची कल्पना नाही. भगवंताची भक्ती कशी करावी हे मंदिरामध्ये येऊन शिकतील, आणि त्यामुळे मग घर पण मंदिर बनेल. तर त्यासाठी मंदिराची गरज, आपण निगडीमध्ये मंदिर बांधण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्याला ही आचार्य लोकांनी दिलेली देणगी आहे आणि ही आपली सेवा आहे. तर ही सेवा आपण करतो. तर मध्वाचार्यांनी अनेक मठ स्थापन केले, रामानुजाचार्यांनी स्थापन केले, चैतन्य महाप्रभू मंदिरं स्थापन केली, प्रतिष्ठान सरस्वतीने मंदिर स्थापन केली, आणि त्याच्या पुढे जाऊन प्रभुपादांनी सर्व जगामध्ये मंदिर स्थापन केली. आज प्रभुपादांची परिस्थिती अशी होती, आज तुम्ही कॅनडा किंवा अमेरिकेमध्ये गेलात तर तिथं चर्चेस विकत घेतले प्रभुपादांनी, चर्चेस विकत घेऊन त्याची मंदिरं बांधली. तर प्रभुपादांनी काही लोकांना म्हणले की अरे प्रभुपाद हे चर्चेचं मंदिरामध्ये कसं रुपांतर होणार, तर भगवान श्रीकृष्ण आल्यानंतर सगळं काय होऊ शकतं. तर जे चर्च आहेत, उदाहरणार्थ आपण टोरांटोचं मंदिर आहे किंवा टेक्सासचं मंदिर आहे, डलास मंदिर आहे, ते पूर्वीची चर्च आहे. आजही आपण गेलो तर आपल्याला दिसतं त्याच्यावरती नंतर भगवानाच्या भक्तांनी गोपुरम उभे उभारले. तर त्या चर्च मंदिरामध्ये उद्देश काय होता प्रभुपादांचा, बिल्डिंग कशी दिसते हे महत्वाचं नाही, तिथे काय चालतं हे महत्वाचं आहे. आता चर्च असू दे, प्रभुपादांनी तुम्ही गेलात कधी 26 सेकंड अव्हेन्यू, जसे पूर्वीच्या काळामध्ये फळ्या लावलेली दुकानं असतात तशी दुकानं आहे साधारण. पण प्रभुपादांनी तिथे क्रांती निर्माण केली, आध्यात्मिक क्रांती. ही संपूर्ण जगामध्ये प्रचार कसा करायचा या छोट्याशा एका खोलीमध्ये त्यांनी प्लॅन केला. त्या खोलीतनं अनेक भक्त त्यांनी सर्व जगामध्ये पाठवले प्रचार करण्यासाठी. तर मंदिर निर्माण करणं हा आपला संप्रदायाचा एक मूळ गाभा आहे किंवा एक मूळ हिस्सा आहे. तर कशासाठी पण, तर लोकांच्या सेवेसाठी. तसेच शिक्षण संस्था जिकडे तिकडे प्रत्येक शिक्षण संस्था आहेत, त्या शिक्षण संस्था लोक कशासाठी उभारत आहेत, शिक्षण लोकांना मिळावं हा त्यांचा हेतू नाही. आपल्याला माहिती असेल की शिक्षणामुळे आज शिक्षण संस्था हा अतिशय मोठा बिझनेस आहे मोठा. तर आपल्याला काय फायदा होईल, कम्पॅशन गेलं सध्यात. कम्पॅशन कसलं, शिक्षण घेताना फुकट कोण देत नाही, कोण देतं का फुकट शिक्षण? 25 लाख असेल तर डॉक्टर या दरवाजात, नाही तर जॉब आहे, हे कसलं शिक्षण? पण गुरुदक्षिणा जी आहे ही जबरदस्ती नाही. मला गुरुकुल सांगतो का हे बाबत सर्वोच्च ज्ञान आहे, महिन्याला 5,000 रुपये डोनेशन द्यावं लागेल लोकांचे, तरच हे तुला आम्ही ज्ञान देईल, नाही. कारण हे भगवंताचं ज्ञान आपण विकू शकत नाही. काही कळलं, आम्ही बुक डिस्ट्रीब्युशन करता सांगलो की सर आम्ही सांगणार की आम्ही हे ज्ञान जे आहे त्याच्यावर पुस्तकावरती किंमत का नाही आहे, असं कुठल्याही पुस्तकावरती किंमत का नाही आहे. त्यांना आम्ही उत्तर देत होतो की हे ज्ञान आम्ही विकत नाही. मग तुम्ही 10 रुपये का मागता, हे ज्ञानाचे नव्हे, हे कागदाचे पैसे आहेत. ज्ञान फुकट आहे, हे ज्ञान जे आहे मी फक्त आज हेच पुस्तक तुम्ही बाजारामध्ये घ्यायला गेला तर किती, भगवद्गीतेच्या आकाराचं पुस्तक बाजारामध्ये किती घ्यायला गेलात, शाळेचं पुस्तक किती, कमीत कमी 400 रुपये 300 रुपये किंमत आहे. बायोलॉजी केमिस्ट्री अशी जी पुस्तकं जी घ्यायला गेला त्याच साईजचं 300-400 रुपये. आपण फक्त किती 80-100 रुपये घेतो, म्हणजे फक्त आम्ही कागदाचे पैसे घेतो जास्त, ज्ञानाचे पैसे कोण, ज्ञान विकू शकतच नाही, ज्ञान विकलं जात नाही. तर हे शास्त्र देण्यासाठी आपण मागच्या वर्षी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो, त्या ठिकाणी त्याचा जो मालक आहे त्याचे 4 पेट्रोल पंप आहेत पुण्यामध्ये. सांगितलं की 4 पेट्रोल पंप काय बिझनेस करतात, म्हणजे माझ्या शिक्षण संस्था आहे, शिक्षण संस्था आहे, मला काहीतरी चॅरिटेबल काम करत असेल, नाही मेरा बिझनेस आहे. शिक्षण संस्थेतनं तो घर आपलं सगळं मंगले बनलेले आहेत त्याने, शिक्षण संस्था चालवून. लोकांना काय वाटतं की अरे ही शाळा चांगली चल शाळा चांगली, पण त्यातले पैसे जे येतात ते सगळे काय कुणाची मंत्र्यांची सुंदरांची बोटं भरण्यासाठी त्यांचे राजकारण करण्यासाठी जातात. पण आपला तो उद्देश नाही आहे. मंदिर बनण्याचा उद्देश काय आहे, नित्य सेवा टिकवणं. इथं जो व्यक्ती येईल त्याला कंपॅशन कृपाळू होणानं त्याला भगवंताच्या भक्तीमध्ये शिक्षण देणं. तर मध्वाचार्यांनी अनेक मंदिरं निर्माण केली, मठ स्थापन केले. त्यानंतर आजच्या दिवशी त्यांचा जन्म मला वाटतं विजयादशमी दिवशी झाला, आजच्या दिवशी तिरोभाव. तर आपल्या एका मंदिरमध्ये उडपीमध्ये तैत्तरीय उपनिषद या उपनिषदावरती ते प्रवचन करत होते. अजून मोठा दगड आहे आसन ज्याच्यावरती मध्वाचार्य बसले होते. तर त्या आसनावरती तैत्तरीय उपनिषद ज्या वेळेला बोलत असताना त्यांनी आपला सदेह तसं तुकाराम सदेह एकुंठा गेले असं म्हणतो, तसं मध्वाचार्य पण सदेह फक्त त्यांच्या अंगावरती काळजी आहे ती खाली पडली आणि ते अदृश्य झाले आपल्या दृष्टीतून. त्याचे मध्वाचार्य त्याला अभिमान वाटला पाहिजे आपण त्या संप्रदायामध्ये आहोत, तर अभिमानाबरोबर जबाबदारी पण येते. आज सकाळ सगळे जय शिवराय म्हणतात, अभिमान आहे पण जबाबदारी घ्यायला कोण तयार नाही. जय शिवराय म्हटल्यानंतर शास्त्रामध्ये शास्त्रामध्ये इतिहासामध्ये असं सांगितलं आहे की त्यांचे जे सैनिक होते हे सगळे चार नियमांचं पालन करणारे होते, शक्ती असले तरी. गोब्राह्मण प्रतिपालक आजचे जय शिवराय म्हणणारे गोब्राह्मण प्रतिपालक नाही, गोब्राह्मणांचा द्वेष करणारे. तर अभिमान असावा पण त्याबरोबर जबाबदारी पण घ्यावी. तर आपल्याला अभिमान आहे आपण मध्वाचार्यांच्या परंपरेने आहोत, मध्वाचार्यांचा अभिमान कशासाठी बाळगावा, त्यांनी केला प्रचार मायावादाचं खंडन आणि हा प्रचार जो आहे तो मात्र पाश्चात्य देशाचे कारण आहे. निर्विशेष शून्यवाद गोपदांच्या संबंधामध्ये आपण आलो तर आपली ही जबाबदारी आहे. अभिमान असायला ठीक आहे पण जबाबदारी आहे प्रचार करणं. तर मध्वाचार्यांच्याकडनं आपण शिकू शकतो की आपण प्रचार कार्यामध्ये कसं लागावं, भीड पण आहे कुठलाही भीड पाठ न ठेवता आपण प्रचार कसा करावा, त्यासाठी आपण मध्वाचार्यांच्याकडे प्रार्थना करू शकतो की ही जी शक्ती आहे ती आपल्याला दृढ व्रत जे आहे भगवद्गीतेमध्ये भगवद्गीतेमध्ये लागण्यासाठी हे मध्वाचार्यांसारख्या आचार्यांच्या कृपेने आपल्याला प्राप्त होतो. हरे कृष्ण धन्यवाद. काही प्रश्न आहेत? हरे भाऊ शास्त्रामध्ये जी तपस्या सांगितलेली आपल्याला की 6 तास झोपणं बरोबर आहे, तर 7 तास झोपण्याचा आपण प्रयत्न करतो. ते कठीण आहे, कधी कधी कठीण आहे, पण आपल्याला एकदा सवय झाली की 6 तास ते आपल्याला 4 तास सुद्धा झोप पुरी होते. पहिल्यांदा कठीण आहे, अतिशय कठीण आहे. सोपात प्रत्येक वेळा लिहितात 6 जास्तीत जास्त 7 तास, जास्तीत जास्त 7 तास. आपल्याला माहिती की राजनाथ महाराज गाडी वृंदावनमध्ये होते, ते आश्चर्य आहे कसं काय 23 तास दिवसभर सेवा करायची, पुन्हा रात्री यायचं रात्रभर कीर्तन करायचं, पुन्हा सकाळी उठून जाऊन 3:30 सगळं 4:30 सगळे आरती वगैरे सगळा कार्यक्रम करायचा, दिवसभर पुन्हा त्यानंतर गाई दूध काढायला जायचं. झोपायचं कधी? त्या दृष्टीनं आज आश्रममध्ये केवढी तपस्या करतो आपण काहीच नाही. तर हे जे आहे सवय तपश्चर्या तपो दिव्यम, तपस्या केली पाहिजे. तर काही ठिकाणी आपण तपस्येचा काम त्याला रघुगोस्वामी भागवतरी उपदेशामृत मध्ये सांगतात आग्रह आणि अग्रह याच्यामध्ये फरक आहे. आग्रह न करून म्हणजे फॅनॅटिकली नाही करायचे. तर कधी कधी आता रघुपती प्रभूना हृदयविकाराला झटका आला, आश्रमात येऊन राहिले, त्यांना जर समजा कधी शरीराला विश्रांती पाहिजे तर आपण समजतो आग्रह करता काम आहे, कारण शरीर महत्वाचं आहे हृदय सेवन लावण्यासाठी. तिथं 7 तास झोप पुरी नाही, 7 तास लागेल, कदाचित 8 तास पण लागेल. आयसीयू मध्ये असताना 23 तास 3 दिवस झोपले होते, सगळ्यांना काळजी होती, त्यांना काय काळजी नव्हती का काय करत होतो असं भगवंताची चिंता नाही. सगळेजण रघुपतीसाठी प्रार्थना करायची, पण रघुपती आपले नित्य कृष्ण चिंतन करत होते. तर त्यावेळेला आपण रे काय आपण समजू शकतो ना, तर त्या काही आजारी असतात तर त्यावेळेला आपण असं विचार करू नये की आज आपल्या हातातच झोप. त्यावेळेला आपण असं आहे ना की भेट काल पात्र प्रसाद घेताना सुद्धा आपण उगीच रघुनाथ दास गोस्वामीची नकल करण्याचा प्रयत्न करू नये. एक आहे कधी जरी एखाद्या संत्यावर ताक द्यायची आपल्या त्याची आहे का, आपला तासाला एकदा संत्या ताक दिला तर बरोबर आज करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. आणि ते घेताना सुद्धा त्यांचा भाव काय होता की किती मी दुर्दैवी आहे की या एक चमच्यावर ताकावरती मी अवलंबून राहतो, किती मी इंद्रिय तृप्ती करतो. आता आपण तसं करू शकतो का? नाही करत. आपल्याला आपला स्वास्थ्य की भक्त प्रसाद बनवतात गोडभर घेणे आणि प्रसाद घेतल्यानंतर सेवेल लागणे आयुर्वेदानुसार स्वतः घेतल्यानंतर एक 15-20 मिनिटं शरीर विश्रांती घ्यावं आणि नंतर सवेल लागायचं. प्रसाद खाऊन झोपण्यासाठी आपण प्रसाद घेत नाही, प्रसाद खाऊन जोर आणि पूर्ण सेवा करण्यासाठी. तर ही जी आहे तपश्चर्या, हा भरपूर तपश्चर्या आहे, फक्त 4 नियमांचं पालन करा, 24 तास होऊन जाईल सेवा करा, भरपूर झाली तपस्या, त्याच्या पलीकडे काय करण्याची गरज नाही. तर प्रत्येकाचे ब्रह्मचर्य आश्रममध्ये तपस्या हे मूळ आहे, आश्रम वगैरे फायदा आहे की सगळेजण सकाळी उठतात, मंगळारती करतात, सकाळचा जप होतो, भागवत कथा, शास्त्राचं अध्ययन करणं, सेवा करणं. युक्त आहार विहार असते, युक्त चेष्टस्य कर्म असतो, भगवान सांगतात की युक्त आहार युक्त विहार. हे शरीर जोपर्यंत आहे तसं आपण त्या शरीराला पडिले वळण इंद्रिया असं कळा, पडिलाना शरीराला वळण पडत जातं आणि मग एवढं वळण पडतं की मग भक्ती हा स्वभाव बनतो, भक्ती हा स्वभाव बनतो. तसं विमान असतं, विमान आठ्यामध्ये डायरेक्ट होतं का? नाही, पहिल्यांदा जमिनीचा सहारा घेतो, लवकरात 100, 200, 300, 400, 500, 1000 मैल वेग जमिनी बसते आणि मग उड्डाण ठेवतं. तर आपली स्थिती सध्या जशी आहे, 7 जमिनीला आहेत अजूनही, आपण अजून भक्तीमध्ये हवेत घेऊ नये अजूनही. म्हणजे थोडी आपण शरीरात आहे तोपर्यंत आपण शरीराचा साथ घेत घेत मग फक्त आत्मस्थितीवरती मग त्याला झोप नाही, काय नाही, ताण नाही, भूक नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. परीक्षित महाराज 7 दिवस भागवत ऐकतात, आता आपल्याला 1.5 तास झाला, त्यासाठी कधी नसून जाईल. 7 दिवस 8 बसून आहेत, झोप नाही, पाण्याचा थेंबो पण नाही आणि प्रसाद पण नाही, हे कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? एवढा ममता जीव रुची निर्माण झाली आहे. तर रुची निर्माण करण्यासाठी आपण साधक आहोत, तर जी साधनं आपल्याला दिलेली आहे ती साधनं आपण करत जातो, तर काय करता करता कालांतरानं आपल्याला रुची निर्माण होते. तर जी तपस्या आहे इंद्रिय निग्रह करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे, पण फॅनेटिकली, आग्रह म्हणून नाही, आग्रह म्हणून नाही, परंतु आग्रह फॅनेटिक न होता आग्रह की मग आपल्याला काय होतं, नियमाचं उल्लंघन करण्याचं आपल्याला, ठीक आहे, आपण एक करू शकत नाही ना, फळं खाऊ शकत नाही, आपण प्रसाद खायचा, आपण कधी प्रयत्नच केला नाही, प्रयत्न करायचा आपण राहू शकतो का? जर एकादशी जी आहे काही न खाता करावं, पाणी सुद्धा पिऊ नये, प्रयत्न तरी केला का आपण? करावा, जमत असेल तर करावं, नाही तर मग पाणी प्या, नाही तर मग केळं खा, केळं आणि दूध, नाही तर मस्त साबुदाण्याची खिचडी खा, नाही तर मग रगा फुलपीठ खा. पण एकादशी करा, ह्याच्या पलीकडे जायचं नाही, नियम दिलेले बस तेवढं, कडधान्य खायची नाही, झाले तपस्या भरपूर झाली. आणि जर तुम्ही एकादशी दिवशी जप कराल किंवा कथा कराल तर जसं जन्माष्टमीचं उदाहरण दिलं, काही तुम्हाला वाटणार नाही, सवय होऊन जाईल, उलट एकादशीची वाट पाहाल तुम्ही, अरे कमीत कमी आधी मला खायची तर चिंता करायची गरज नाही, जप आपल्याला व्यवस्थित होईल, जास्त होईल. हे शरीराला वळण देत आहेत, त्यासाठी तपस्या केली पाहिजे, पण ती तामसिक तपस्या असतात, शरीराला त्रास देऊन न करता केली नाही केली पाहिजे, थोडासा त्रास सहन होईपर्यंत. हा ते पण आपल्या सिन्सिअरिटी होती आहे, कुठं केवढं सहन आहे आपल्याला माहिती नाही, पण थोडा शरीराला त्रास सहन केला पाहिजे, सपोजिटिव्ह म्हणजे तुम्हाला कळून येईल की शरीर हे जे आहे आपण शरीर नाही, आत्मा आहोत, कळणार कधी? शरीराची मागण्या आपण सुरुवात केलो, आपल्याला कळणार कधी आपण शरीर नाही ते? तपोदे घेऊन, ठीक आहे, हरिभो. नंतर श्रीमद भागवतम की श्री प्रभुपाद की.
Gracias.